चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊन मध्ये ऊस शेतकऱ्यांचं संकट जास्त खोल। कोरोनामुळे ऊस शेतकऱ्यांवर याचा वाईट पद्धतीने परिणाम होत आहे। लॉकडाऊनमुळे सहकारी साखर कारखान्यांना ऊस बिल देण्यात झालेला उशीर, ऊस तोडणीसाठी मजुरांची कमी आणि बँकांकडून बिया खरेदीसाठी कर्ज घेण्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ऊसाला चांगली मागणी असूनही या संकटानं त्यांना पुढच्या हंगामासाठी पीक घेण्याच्या संबंधित निराश केलं आहे। साखर कारखानेही आर्थिक संकटात आहेत, त्यामुळे ऊस थकबाकी भागवण्यात ते अपयशी होत आहेत। याशिवाय ऊसाच्या तोडणीसाठी मजूर मिळत नाहीत, त्यामुळे ऊस शेतकऱ्यांसाठी हे संकट अधिक खोल झालं आहे। मदुराईच्या वलांदूरचे एक शेतकरी करुपय्या यांनी सांगितलं की मी 2 एकरमध्ये पीक घेतलं होतं आणि पीक तोडणीसाठी ऊस तोडणी कामगार मिळणं कठीण झालं होतं। मजुरांच्या वाढत्या मागणीमुळे त्यांची मजुरी जवळपास दुप्पट झाली आहे आणि प्रत्येक टन ऊसाच्या तोडणीसाठी ते 1200 रुपये मागत आहेत। संकटाला सांभाळणं अवघड होत आहे। कृषीचे संयुक्त निदेशक टी विवेकानंदन यांनी सांगितलं की लॉकडाऊन दरम्यान मजूर, शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी पास देण्यात येत आहेत, जेणेकरून आवश्यक गोष्टींमध्ये अडचणी येणार नाहीत। लॉकडाऊन अवधीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या तुलनेमध्ये कमी कष्टाच्या मुद्द्याला एका मर्यादेपर्यंत संबंधित करण्यात आलं आहे।